ह्यो भंडार हा किती मोठं काम करतो हे ठावन ऐकून असत. हजारी माणूस असल त्याच्यासाठी ह्यो भंडारा म्हणजे संजीवनी आहे. एखादा दुःखात असल त्याच्यासाठी ह्यो चिमुटभर भंडारा सुख घेऊन येत.
पाळू मामा वैदेव 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 हो त्यान मेंढ्या केल्या पैदेव पैदेव पैदे पैदे
महेश.
Peace.